आकाशवाणी पुणे, सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रोजगार निर्मितीसाठी भव्य पायाभूत सुविधा आणि कामगार केंद्रित क्षेत्रांवर केंद्राचा भर. राज्यात सध्या 1.5 लाख कोटी रुपयांचे रेल्वे प्रकल्प प्रगतीपथावर. वंदे मातरम गीताच्या सादरीकरणाबाबत केंद्राद्वारे सुधारित निर्देश. जालना जिल्ह्याच्या 12वीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना मदत करणारे 6 शिक्षक निलंबित. धर्मभास्कर शिवकथाकार विजयराव देशमुख यांचं निधन. आणि T20 विश्वकरंडक स्पर्धेत काल वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका विजयी. आता सविस्तर बातम्या. बंदरांशी थेट संपर्क नसलेल्या राज्यांमध्ये मालवाहतूक आणि वितरण व्यवस्थापनाचा खर्च कमी करण्यासाठी सरकार जलमार्गांवर लक्ष केंद्रित करत असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल लोकसभेत दिली. 2026-27 केंद्रीय अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना त्या बोलत होत्या. सरकार पायाभूत सुविधांमध्ये केवळ रस्ते आणि महामार्गावरच नव्हे तर जलमार्गांवरही लक्ष केंद्रित करत असून समुद्री बंदरांशी थेट न जोडलेली राज्य देखील कमी खर्चात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मालवाहतूक करू शकणार आहेत असं त्या म्हणाल्या. सरकारचं लक्ष कामगार केंद्रित क्षेत्रांवर आहे. तसंच प्रत्येक जिल्ह्यात पशुवैद्यकीय शल्यचिकित्सक, रुग्णालयं आणि चाचणी प्रयोगशाळा यासारख्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी पशुसंवर्धन आणि मत्स्यपालनावरही आपण लक्ष केंद्रित करत आहोत. याशिवाय यंदाच्या करसंकलनात राज्यांचा वाटा 25,44,000 कोटी रुपयांचा असेल असंही सीतारामन यांनी सांगितलं.
रीजनल मेडिकल हब्स मेडिकल टूरिज्म को बढ़ावा देगा. उसके साथ साथ 1 लाख अपॉर्चुनिटीज इन द नेक्स्ट 5 ईयर्स उस एक स्कीम के द्वारा होने वाले हैं. एलाइड हेल्थ प्रोफेशनल्स के उस बड़ा स्कीम के द्वारा. फिर 5 न्यू इंडस्ट्रियल टू टेक्सटाइल सेक्टर टू लेदर सेक्टर मेजर पार्क्स जो बना रहे हैं उसमें भी उद्योग और जॉब्स होने का संभावना क्लियरली दिखता है.
राज्यात 1,50,000 कोटी रुपयांचे रेल्वे प्रकल्प सुरू असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल लोकसभेत दिली. अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. नाशिकच्या कुंभमेळ्यासाठीही विविध उपाययोजना सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात रेल्वे विकासाचं काम व्यापक पद्धतीनं सुरू असून यंदा 23,926 कोटी रुपये देण्यात आले आहेत. युपीए सरकारच्या काळात ही रक्कम केवळ 1,100 कोटी रुपये होती. राज्यातील औद्योगिक शहरांना जोडण्यासाठी अनेक नवीन प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत असंही त्यांनी सांगितलं. यावेळी बोलताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले,
राष्ट्र के लिए प्रधानमंत्री जी ने 23,926 करोड़ रुपए का बजट रेलवे का इस वर्ष के लिए आवंटन किया है, जो कि यूपीए सरकार के समय में मात्र 1,100 करोड़ रुपए का बजट मिलता था. और भी महाराष्ट्र में कई स्टेशन के कैपेसिटी को 2 गुना करने का काम अभी चल रहा है.
मुंबई का सागरी किनारी रस्ता देशातला सर्वात पहिला संगीतमय रस्ता म्हणून ओळखला जाणार आहे. या सागरी किनारी मार्गाच्या उजवीकडील मार्गिकेवर प्रवास करताना संगीत ऐकू येणार आहे. पहिल्या टप्प्यात या रस्त्यावर 500 मीटर लांब विशेष संगीतमय पट्ट्या बसवण्यात आल्या असून प्रतितास 60 ते 70 किलोमीटर गतीनं जाणाऱ्या वाहनांच्या चाकांच्या घर्षणातून स्वरांची निर्मिती होईल अशी ही संकल्पना आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. केंद्र सरकारनं वंदे मातरम गीताच्या सादरीकरणासाठी अधिकृत नियमावली स्थापित करण्याकरता नवीन व्यापक मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. सरकारी कार्यक्रमांमध्ये ते कसं आणि केव्हा सादर करावं आणि त्यावेळी उपस्थितांनी काय पालन करावं ते यात स्पष्ट केलं आहे. एक वृत्तांत माझे सहकारी राजेंद्र लेले यांच्याकडून.
या मार्गदर्शक तत्वांनुसार 6 कडव्यांचा समावेश असलेलं आणि सुमारे 3 मिनिटं आणि 10 सेकंद कालावधीच्या वंदे मातरम या गीताची संपूर्ण अधिकृत आवृत्ती प्रमुख राज्य कार्यक्रमांच्या प्रसंगी सादर केली पाहिजे किंवा वाजवली पाहिजे. यामध्ये राष्ट्रध्वज आरोहण, राष्ट्रपती आणि राज्यपालांचं औपचारिक आगमन आणि प्रस्थान समारंभ आणि अशा सारख्या समारंभांमध्ये त्यांच्या नियोजित भाषणांपूर्वी आणि नंतर अशा प्रसंगांचा समावेश आहे. वंदे मातरम आणि राष्ट्रगीत दोन्ही कार्यक्रमांचा भाग असतात, तेव्हा राष्ट्रगीतापूर्वी वंदे मातरम सादर केलं पाहिजे. या दोन्ही सादरीकरणावेळी उपस्थितांनी लक्षपूर्वक उभं राहणं अपेक्षित आहे. मंत्रालयानं शैक्षणिक संस्थांना दैनंदिन शालेय संमेलनांमध्ये आणि महत्वाच्या संस्थात्मक कार्यक्रमांमध्ये वंदे मातरम गायनाला प्रोत्साहन देण्याचं आवाहन केलं आहे. विद्यार्थी आणि सामान्य लोकांमध्ये या राष्ट्रीय प्रतीकांबद्दल जागरूकता आणि आदर निर्माण करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.
मुंबईचे महापौर, उपमहापौर आणि पदाधिकारी सामान्य मुंबईकरांचं स्वप्न पूर्ण करतील अशी आशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. बृहन्मुंबई महापालिकेच्या महापौरपदी नगरसेविका रितू तावडे आणि उपमहापौरपदी संजय घाडी यांची निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल या दोघांचंही पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं. ठाणे महानगरपालिकेचे महापौर म्हणून शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर तर उपमहापौर म्हणून भाजपाचे कृष्णा पाटील यांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. सार्वजनिक विद्यापीठांमधील अध्यापक भरतीची संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक व्हावी यासाठी उमेदवारांना मिळालेल्या गुणदानाची यादी त्यांच्या गुणांसह विद्यापीठांच्या संकेतस्थळावर प्रकाशित केली जाणार आहे. अशा विविध अनुषंगिक नाविन्यपूर्ण बदलांचा समावेश करून भरतीची सविस्तर कार्यपद्धती जाहीर करून भरती प्रक्रियेला मान्यता देण्यात आल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली. यामुळे सहाय्यक प्राध्यापक पदासाठी तासिका तत्वावरील कंत्राटी तसंच ऍडहॉक तत्वावर कार्यरत असणाऱ्या सहाय्यक प्राध्यापकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या कालावधीत केलेल्या कामाचा अनुभव ग्राह्य धरला जाणार आहे. अनेक सहाय्यक प्राध्यापक जे वर्षानुवर्ष तासिका, कंत्राटी आणि ऍडहॉक तत्वावर काम करतात अशांचा अनुभव पात्रतेसाठी ग्राह्य धरला जाणार आहे. जालना जिल्ह्यात इयत्ता 12वी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांकडे उत्तराच्या नकला आढळून आल्यानंतर 6 शिक्षकांना तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात यांनी काल दिले. 12वीच्या परीक्षेत नक्कल करणाऱ्या विद्यार्थ्यांना सहकार्य करणाऱ्या शिक्षकांवरही कार्यवाही केली जाईल असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले होते. परमपूज्य सद्गुरुदास महाराज शिवकथाकार विजयराव देशमुख यांचं काल सायंकाळी नागपुरात हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचं चरित्र तळागाळात पोहोचवण्यासाठी विजयराव देशमुख यांनी संपूर्ण आयुष्य व्यतीत केलं अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. विजयराव देशमुख यांच्या निधनानं समाजाला दिशा देणारा महान मार्गदर्शक हरपला अशा शब्दात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 20 षटकांच्या सामन्यांच्या आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत काल वेस्ट इंडिजच्या संघानं इंग्लंडच्या संघावर 30 धावांनी विजय मिळवला. ब गटातल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं आयर्लंडवर 67 धावांनी विजय मिळवला. तिसऱ्या सामन्यात 20 षटकात दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानची धावसंख्या समान झाल्यामुळे नियमानुसार सामन्याच्या निर्णयासाठी 2 अतिरिक्त षटकं खेळली गेली. यात दक्षिण आफ्रिकेनं 4 धावांनी विजय मिळवला. हवामान. राज्यात आज सर्वत्र कोरडं हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. रोजगार निर्मितीसाठी भव्य पायाभूत सुविधा आणि कामगार केंद्रित क्षेत्रांवर केंद्राचा भर. राज्यात सध्या 1.5 लाख कोटी रुपयांचे रेल्वे प्रकल्प प्रगतीपथावर. वंदे मातरम गीताच्या सादरीकरणाबाबत केंद्राद्वारे सुधारित निर्देश. जालना जिल्ह्याच्या 12वीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना मदत करणारे 6 शिक्षक निलंबित. धर्मभास्कर शिवकथाकार विजयराव देशमुख यांचं निधन. आणि T20 विश्वकरंडक स्पर्धेत काल वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका विजयी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.